मोगाच्या सर्व बलकांव मित्रांक म्हजे प्रणाम. आज आमकां सर्वांक व्हरतो अभिमान आनी संतोश. आमच्या मदलेच एक क्रियाळ सांदो बलकांव वेदी, तशेंच ह्या परिकल्पनाचे मूळ विन्यासकार मोगासो HM हाका केंद्र साहित्य अकादमीचो पुरस्कार लाभला. This is not a small accomplishment. ताच्या जिणेचे तशेंच साहित्यक पयणा विशांत ताच्या सुवुत्रांनी दायजे वर्ल्डांत वाचूंक म्हाका मस्त खुशी जाली. परत एक पावटी म्हाका सुचतालें की एक सेन्सिबल तशेंच सेन्सिटीव आनी क्रिटिकल साहित्याचे सोर्स या मूळ कैंतान उपजाता गे म्हणून. ऑफ वॉट मेटल आर द गूड रायटर्स मेड ऑफ. HM आमकां खूब संतोश आज तुज्या संभ्रमांत आमी संभ्रमताव. ही प्रशस्ती एक जबाबदारी म्हूण तुवें चिंतल्याय तशेंच आमी चिंताव. तुजे ताव न्हू मुखारी अव्वल साहित्य वळोवन दी, तशेंच उदेनेच्या बरोवपाक तूं एक प्रेरण जावन दी म्हूण आमची आशा. कॉंग्रेच्युलेशन्स, लगे रहो.